www.thepodcast.com.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।
महायोद्धा कर्ण भाग एक, कर्ण आठवण, महाभारत। आज हजारो वर्ष झाली तरी महाभारतातली अनेक पात्र, नाट्यमय घटना आजही आपल्याला तितक्याच आकर्षित करतात। ह्या बद्दलचं आकर्षण व्यक्तिचितही कमी झालेलं नाही। असं का होतं? कारण ज्या प्रवृत्तींची ईर्ष्या, अहंकार असलेली, मानापमान बाळगणाऱ्या पात्रांची निर्मिती महर्षी व्यासांनी केली, तशीच पात्र आपल्याला येता जाता सतत भेटत असतात, जाणवत राहतात। हा, आता काळाच्या ओघात संदर्भ बदलले असतील, पण मानवी वृत्ती प्रवृत्ती त्याच आहेत। म्हणूनच म्हणतात ना, जे महाभारतात नाही ते अन्यत्र कुठेच नाही। अशा या महाभारतातील अनेक पात्र आपल्याला आवडतात। कुणाला कृष्ण आवडतो, कुणाला अर्जुन, भीम, तर कुणाला दुर्योधन, तर कुणाला द्रौपदी आवडते। पण या सगळ्यात आजच्या काळात जवळच वाटणार, आकर्षित करणार अजून एक पात्र आहे, ते म्हणजे कर्ण। हा, आपलं सामर्थ्य कर्तृत्व करणं इतकं मोठं नाही, तरीही सतत द्विधा मनस्थितीत असलेला, नियतीच्या चक्रात अडकलेला, धर्म अधर्म यांच्या कात्रीत सापडलेला कर्ण बघून प्रत्येकाला आपल्या मनातला कर्ण दिसत असतो। आणि ह्या अशा सर्वश्रेष्ठ कर्णाच्या मनातील महाभारत संघर्ष, धर्म अधर्माची व्याख्या, त्याची व्यथा त्याच्या इतकी चांगली कोण सांगू शकेल? पांडवांच्या विजयी नगाऱ्यांचा ध्वनी दुर्योधनाच्या मनात अजूनही घुमत होता। कौरवांच्या शिबिरात सगळीकडे भयान शांतता पसरली होती। युद्धाचा 16वा दिवस संपला होता आणि भीमानं केलेल्या दुशासनाच्या निर्घुण वधानं दुर्योधनावर सगळ्यात मोठा आघात झाला होता। पितामह भीष्म, गुरु द्रोण यांच्या वधानही न बिथरलेला दुर्योधन संतापानं आणि सुडानं नखशिखांत पेटून उठला होता। त्या दुष्ट पांडवांनी, त्या भीमानं माझ्या 99 भावांचा वध केला, आणि तरीही 5ही पांडव जिवंत आहेत, अजूनही जिवंत आहेत। दुर्योधना शांत हो, जितका शोक तुला दुशासनाच्या मृत्यूचा झाला आहे तितकाच तो मलाही झाला आहे। वादळाप्रमाणेच युद्धही कुठल्याही क्षणी आपली दिशा बदलू शकतं, पण तू असा भयभीत होऊ नकोस। कर्णा, योद्ध्याला मृत्यूची नाही तर पराजयाची भीती असते। आज प्रथमच माझ्या मनाचा थरकाप उडाला आहे। मी पांडवांना कधीच पराजित करू शकणार नाही कि मलाच पराजित, अपमानित होऊन माझे प्राण त्यागावे लागतील। नाही, मी असं होऊ देणार नाही। पराजित होण्यापूर्वी कमीत कमी एका पांडवाचा तरी वध मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचा आहे। कर्णा, पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांच्यापेक्षाही जास्त विश्वास माझा नेहमीच तुझ्यावर, तुझ्या सामर्थ्यावर आहे। जो विश्वास मी तुझ्यावर ठेवला तो सार्थ कर। मित्रा, मी वचन देतो की उद्या रणभूमीत मी कोणत्याही परिस्थितीत अर्जुनाचा वध करीन। अंगराज कर्ण वचन देणं आणि प्रत्यक्षात अर्जुनाचा पराभव करणं ह्यात भेद आहे। वासुदेव कृष्णानं आजपर्यंत आपली एकही योजना सफल होऊ दिलेली नाही। त्यानं नक्की काहीतरी छल कपट रचलं असेल अर्जुनाला वाचवण्यासाठी। मामाश्री, कर्णावर माझा पूर्ण विश्वास आहे। तो अस्त्र शस्त्र मनोबलानं अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहेच. पण अर्जुनाकडे असलेली एक गोष्ट कर्णाकडे नाही, ती म्हणजे उत्कृष्ट सारथी. दुर्योधना, मला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. मी स्वतःच्या सामर्थ्यावर अर्जुनाला सहज पराभूत करू शकतो. मी हे जाणतो कर्णा, परंतु मद्रराज शल्य कृष्णाच्या तोडीचे असे उत्तम सारथी आहेत, ज्यांनी जर तुझ्या रथाचं सारथ्य केलं तर अर्जुनाचा वध करण्याचं तुझं स्वप्न आणि हस्तिनापूरचा सम्राट होण्याचं माझं स्वप्न पूर्ण होण्यात कोणतीच अडचण येणार नाही. आणि अर्जुनाच्या मृत्यूनंतर अन्य पांडवांचा वध करणं कठीण असणार नाही. दुर्योधना, तू काहीही चिंता करू नकोस. तुझा प्रत्येक शब्द माझ्यासाठी आदेश आहे. मद्रराज खरंच कुशल सारथी आहेत, पण त्यांचे शब्द बाणा इतकेच तीक्ष्ण असतात. पण तुझ्यासाठी मी त्यांच्या शब्दांचे बाणही झेलायला तयार आहे. उद्या रणभूमीत वासुदेवच काय, स्वतः देवही अर्जुनाला माझ्यापासून वाचवू शकणार नाहीत. दुर्योधन हसत म्हणाला, कर्णा मी निश्चिंत झालो. दुर्योधनाला वचन देऊन विश्रांतीसाठी मी माझ्या शिबिराकडे परतलो, परंतु मला काही केल्या झोप लागेना. मी तसाच उठलो आणि शिबिराच्या बाहेर दृष्टी टाकली. संपूर्ण रणभूमी थकून शांत होऊन झोपी गेली होती. समुद्राच्या लाटा खडकावर आपटून पुन्हा किनाऱ्यावर धडकाव्यात तशा विचारांच्या लाटा मनावर आदळत होत्या. ज्या दिवसाची प्रतीक्षा मी इतकी वर्ष केली, उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होईल अर्जुनाच्या वधानं. दुर्योधनाला विजय आणि मला श्रेष्ठत्व प्राप्त होईल. पण एक प्रश्न तरीही उरतोच. माता कुंतीला वचन दिल्याप्रमाणे जेव्हा माझ्या जन्माचं रहस्य सर्वांना कळेल तेव्हा काय होईल? दुर्योधनाचा इतकी वर्ष मिळालेला स्नेह स्वीकारेल तो मला मित्र म्हणून की ज्येष्ठ पांडव म्हणून माझाही तिरस्कार करेल? अर्जुनाच्या वधानं माझे श्रेष्ठत्व सिद्ध होईलही, पण अस्तित्वाची लढाई ती संपेल का? कोण असेन मी? मित्र कर्ण की ज्येष्ठ पांडव? ज्या समाजानं मला सूत पुत्र म्हणून स्वीकारले नाही, तो समाज स्वीकारेल मला पांडव म्हणून की पुन्हा तसंच अपमानित उपेक्षित आयुष्य जगावं लागेल? मग त्यापेक्षा मृत्यू काय वाईट? पण उद्या माझा वध झाला तर दुर्योधनाचं काय होईल? माझ्या आशेवर जो अजूनही रणभूमीवर उभा आहे त्याचं काय होईल? नाही, मी इतका स्वार्थी विचार नाही करू शकत. ज्यानं मला सन्मान मिळवून दिला त्याला पराजयाचं दान देऊन अपमानित होण्यासाठी एकटं सोडू शकत नाही. त्याच्या सन्मानासाठी, आनंदासाठी, समाधानासाठी मला सर्व शक्तीनिशी उद्या युद्ध करावंच लागेल. पण दुर्योधनाच्या आनंदासाठी अर्जुनावर प्राणघातक आघात करणं जमेल? अभिमन्यू घटोत्कचाचा वध केला तसा अर्जुनाचा वध करणं शक्य होईल मला? तो माझा अनुज आहे हे विसरून त्याच्याशी द्वंद्व करू शकेन मी? हे रणभूमीवरचं युद्ध संपेलही, पण मनोभूमीवरच्या युद्धाचं काय? राधाई म्हणायची, वसू, समोर पडलेल्या प्रश्नांशी वास्तवाशी लढता येत नसतं, तेव्हा माग वळून बघावं. प्रश्न सुटले नाही तरी त्याच्याशी लढायचं बळ मिळतं, मार्ग सापडतो. तसंच काहीसं होतंय आज. भूतकाळात मन उधळलेल्या अश्वासारखं धावतंय, ज्याचे वेग बुद्धीच्याही हाती नाहीत. हा उधळलेला अश्व मला माझ्या बालपणात घेऊन गेला. जिथे कर्ण नाही, वसुसेन राहायचा त्या चंपानगरीत.